आकाशवाणी मुंबई, नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी 7,995 उमेदवारांचे सुमारे 11,000 अर्ज दाखल, आज अर्जांची छाननी. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कालपर्यंत आलेल्या तक्रारींपैकी 99% जास्त तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार भारताचा परकीय चलन साठा 688.27 कोटी अमेरिकी डॉलर्सवर. आणि जम्मू काश्मीरमध्ये काल झालेल्या अपघातात महाराष्ट्रातल्या 2 जणांचा मृत्यू, 4 जखमी. महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या आणि अपक्ष अशा 7,995 उमेदवारांनी 10,905 अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची छाननी आज सुरू आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशीही अनेक उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर कालपर्यंत आलेल्या तक्रारींपैकी 99% जास्त तक्रारी निवडणूक आयोगानं निकाली काढल्या आहेत. 15 ते 29 ऑक्टोबरपर्यंत सीव्हीजी लॅबवर एकूण 1,648 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातल्या 1,646 तक्रारी निकाली काढल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली. सीव्हीजी लॅबद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथक चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाते. विधानसभा निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी केल्या जाणाऱ्या कामातून आपल्याला वगळण्यात यावं अशी भारतीय जीवन विमा LIC कर्मचाऱ्यांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली. LIC मधल्या 70 ते 80% कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीची कामं लावण्यात आली आहेत. कर्मचारी निवडणुकीच्या कामात अडकल्यानं त्याचा दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याचं सांगत त्यांना निवडणुकीच्या कामातून मोकळं करावं अशी याचिका कर्मचाऱ्यांनी दाखल केली होती. त्यावर काल सुटीकालीन खंडपीठाकडे सुनावणी झाली. त्यावेळी ही याचिका न्यायालयानं फेटाळून लावली. लातूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाजपा नेते सुधाकर शृंगारे यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लातूरच्या विकासाला प्राधान्य देत काँग्रेस पक्षाच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवत आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं शृंगारे यांनी सांगितलं. यावेळी काँग्रेस नेते अमित देशमुख, दिलीपराव देशमुख उपस्थित होते. धुळे ग्रामीण मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांनी आज जाहीर सभा घेऊन प्रचाराची सुरुवात केली. यावेळी धुळे लोकसभेच्या खासदार शोभा बच्छाव आणि महंत श्री वैष्णवदासजी गुरु महादेवदासजी महाराज उपस्थित होते. अकोला जिल्ह्यात अनेक नाराज झालेल्या अनेक इच्छुक उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सर्वाधिक बंडखोर हे महायुतीमधले आहेत. तिसऱ्या आघाडीला नाराज इच्छुकांमुळे आता बोळाला आहे. भाजपला सोडचिठ्ठी देत डॉ अशोक ओळंबे हे बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून अकोला पश्चिममधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रवी राठी यांनीही भाजपला रामराम करत मूर्तिजापूर इथून प्रहार जनशक्ती पक्षातर्फे निवडणूक लढवणार आहेत. अकोला पश्चिममधून भाजपचे 5 वेळा नगरसेवक राहिलेले हरीश अलिमचंदानी आणि भाजपचे संजय बडोणे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली आहे. महाविकास आघाडीतही कुरबुरी सुरू आहेत, त्यामुळे अनेकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी धाराशिव जिल्हा निवडणूक प्रशासनानं हाती घेतलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून आज शालेय विद्यार्थ्यांनी शहरातून सायकल रॅली काढली. रॅलीतल्या बोलक्या भाऊल्यानं यावेळी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. या रॅलीत जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज जालना आणि बीड जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल एप्रिल ते सप्टेंबर 2024 या कालावधीसाठी परकीय चलन साठा व्यवस्थापनाबाबतचा 43वा अर्धवार्षिक अहवाल प्रकाशित केला. 18 ऑक्टोबर 2024 पर्यंत भारताकडे 688,27 कोटी अमेरिकी डॉलर्स इतका परकीय चलन साठा असल्याचं या अहवालात म्हटलंय. भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2004 अर्धवार्षिक अहवालाचं संकलन आणि त्याचं सार्वजनिक स्वरूपात प्रसारण करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. देशाच्या परकीय चलन साठ्याचं व्यवस्थापन अधिक पारदर्शक बनवणं हे याचं उद्दिष्ट आहे. जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं आज झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. हे सर्व प्रवासी महाराष्ट्राचे रहिवासी होते. जखमींना बनिहाल इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. भारतीय रेल्वेनं स्वित्झर्लंडच्या पर्यावरण वाहतूक आणि दळणवळण विभागाबरोबर सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधल्या तांत्रिक सहकार्याला चालना मिळेल. तसंच भारतीय रेल्वेला तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, ट्रॅक देखभाल, व्यवस्थापन आणि बांधकाम यासह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य मिळेल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. हा सामंजस्य करार भारतीय रेल्वेचं आधुनिकीकरण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा अनुसरून असल्याचं त्यांनी सांगितलं. दिवाळी आणि छटपूजेच्या सणानिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वेनं यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त म्हणजेच 2,500 अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडल्या आहेत. सणासुदीच्या काळात यंदा विशेष रेल्वेगाड्यांची संख्या वाढवून 7,000 करण्यात आल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतंच जाहीर केलं होतं. गेल्या वर्षी ही संख्या 4,500 इतकी होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून आज संध्याकाळी ते एकतानगर इथं 280 कोटी रुपये खर्चाच्या विविध पायाभूत विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर ते आरंभ 6 अंतर्गत प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या तुकडीला संबोधित करतील. आत्मनिर्भर आणि विकसित भारतासाठी दिशादर्शक मार्ग ही यंदाच्या या कार्यक्रमाची संकल्पना आहे. उद्या 31 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित समारंभात सहभागी होतील आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहतील. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असून काल ते रियाद इथं पोहोचले. रियादमध्ये ते 8व्या फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह या भविष्यातल्या गुंतवणूक उपक्रमांबाबतच्या परिषदेत सहभागी होतील. गुंतवणूक क्षेत्रातले जागतिक धुरीण, गुंतवणूकदार आणि नवोन्मेषींनी एकत्र आणणं हे महत्वाचं व्यासपीठ आहे. ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर इथल्या न्यू गजानन मार्केट परिसरात आज सकाळी एका कपड्याच्या दुकानात लागलेली आग आसपासच्या परिसरात पसरली. घटनास्थळी आगीचे बंब पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट नसल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. युरोपीय राष्ट्रसंघानं चीन निर्मित इलेक्ट्रिक वाहनांवरचा कर येत्या 5 वर्षांसाठी 45% वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ब्राझील्स आणि बीजिंग दरम्यान झालेल्या वाटाघाटीत हा कर काढून टाकणं किंवा कमी करण्याबाबत चर्चा झाली. युरोपनं 3 प्रमुख चीनी इलेक्ट्रिक वाहनांचे ब्रँड SIC, BYD आणि गिली यांच्यावर वैयक्तिक कर लागू केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं काल महिला क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर केली. यात भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिनं एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडच्या सोफी हिला मागे टाकत 2 स्थानावर झेप घेतली. दीप्तीची कारकिर्दीतली सर्वोत्तम क्रमवारी ठरली आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही दीप्तीनं 5व्या स्थानावरून 4थ्या स्थानावर झेप घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीसाठी 7,995 उमेदवारांचे सुमारे 11,000 अर्ज दाखल. आज अर्जांची छाननी. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कालपर्यंत आलेल्या तक्रारींपैकी 99% जास्त तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार भारताचा परकीय चलन साठा 688,27 कोटी अमेरिकी डॉलर्सवर. आणि जम्मू काश्मीरमध्ये काल झालेल्या अपघातात महाराष्ट्रातल्या 2 जणांचा मृत्यू, 4 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.